chinimandi.com podcast.
हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसाचा दर घोषित करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. कोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. अशावेळी त्यांना फक्त त्यांच्या ऊसाचाच आधार आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी ऊसाला दर घोषित करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन 2020-21 ऊसाचा दर हंगाम सुरू करण्यापूर्वी जाहीर करावा. 3.5 किलोमीटर पुढील ऊसतोड व वाहतूक दर सांगावेत. हे दोन्ही दर शासनमान्य असावेत. तसेच वजन काटे तपासून घेऊन साखर व अन्य उत्पादने याचा विचार करून 80-20 पॅटर्न या प्रमाणात ऊसाला दर द्यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे, बाळासाहेब फटांगडे, प्रशांत भराट, प्रवीण म्हस्के, अशोक भोसले, अमोर देवडे, रावसाहेब लवांडे, दादा पाचरणे, नारायण पायघण आदींच्या सह्या आहेत.